नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. गरिबांना हक्काचं पक्क घर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध, पंतप्रधानांची ग्वाही. देशभरात 97,000 फोर जी टॉवर्सचं लोकार्पण, राज्यातल्या 9,000 टॉवर्सचा समावेश. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी. आणि संततधार पावसामुळे मराठवाड्यातलं जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. गरिबांना हक्काचं पक्क घर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज ओडिशात 60,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर बोलत होते. देशभरात 37,000 कोटी रुपये खर्चाच्या 97,500 पेक्षा जास्त मोबाईल 4G टॉवरचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज करण्यात आलं. देशानं या क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल पंतप्रधान म्हणाले,
हमारे लिए गौरव की बात है कि हमारे BSNL ने अपने ही देश में पूरी तरह स्वदेशी 4G टेक्नोलॉजी विकसित कर ली है. अपनी मेहनत, अपनी लगन, अपनी कुशलता से BSNL ने नया इतिहास रच दिया है और मैं इस काम में जुड़े हुए देश के नौजवानों को, उनकी टैलेंट को और भारत को आत्मनिर्भर बनाने के लिए उन्होंने जो बड़ा काम किया है, मैं उन सभी नौजवानों को बहुत बहुत बधाई देता.
या कार्यक्रमाचं देशभरातल्या अनेक ठिकाणांहून थेट प्रक्षेपण करण्यात आलं. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या मोबाईल टॉवर्सपैकी 9,000 अधिक टॉवर्स महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहेत. 4G माध्यमातून गावागावापर्यंत संपर्क व्यवस्था उभी राहत असून या क्षेत्रात भारतानं आपलं सामर्थ्य दाखवून दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
शुद्ध 100% देशी तंत्रज्ञानावर आधारित आम्ही या टॉवरच्या माध्यमातून 4G ची निर्मिती केली आणि जगातला 5वा देश हा भारत बनला. एक लक्षात ठेवा, भारताला ज्या ज्या वेळी कोणी चॅलेंज केलाय त्या त्यावेळी भारताने उत्तर दिलेलं आहे, आपली क्षमता दाखवून दिलेली आहे.
जंगलाचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिकांच्या विकासाला अधिक चालना मिळेल असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. नागपूर ते जबलपूर महामार्गावर वाघांसाठी विशेष मार्गिका केल्या असून त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचालींना वाहतुकीचा कोणताही अडथळा येत नाही असं गडकरी यांनी सांगितलं. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमातून विविधतेत एकतेची भावना, संस्कृती, परंपरा आणि लोकांमधील बंध कसे जोडले आहेत त्याविषयी जाणून घेऊयात.
आपल्या देशात अनेक भाषा आणि शेकडो बोलीभाषा आहेत. प्रत्येक प्रदेशाचं स्वतःचं वेगळं वस्त्र आणि खाद्य संस्कृती आहे. असं असूनही आपल्याला एकत्र जोडणारी एक भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 संदेश दिला होता, तो म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत.
एक भारत श्रेष्ठ भारत कल्पना ये है, हर वर्ष अपने राज्य को किसी एक राज्य के साथ हर राज्य जोड़े, देश की एकता को जोड़ने का, देश के अन्य राज्यों को पहचानने का, अन्य भाषाओं को जानने का एक सहज उपक्रम बनेगा. आने वाले दिनों में प्रति वर्ष एक राज्य दूसरे राज्य से जोड़े, तब जाकर के हम हमारे भारत की इस विविधता को पहचान पाएंगे, भारत की शक्ति को पहचान पाएंगे.
एक भारत श्रेष्ठ भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक उपक्रम आहे, ज्यातून एका राज्यातील लोक इतर राज्यांच्या संस्कृती आणि लोकपरंपरांचं बारकाईनं निरीक्षण करण्यासोबतच एकमेकांशी घनिष्ठ संबंध देखील विकसित करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 या कार्यक्रमाचं प्रसारण होईल. या कार्यक्रम मालिकेचा हा 126वा भाग असेल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधानांनी पीएम केअर निधीतून मदत जाहीर करावी, वाहून गेलेल्या घराच्या जागी प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं बांधून द्यावीत अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण झाले असून 59,89,00,000 मदत निधी जाहीर करण्यात आला आहे, तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते आज सोलापूर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेचं आश्वासन भरणे यांनी दिलं. मराठवाड्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. विभागातल्या अनेक धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून 2,20,000 घनफूट, माजलगाव प्रकल्पातून 1,13,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जायकवाडी धरणातून 37,700, सिद्धेश्वर धरणातून 16,000 तर निम्न दुधना धरणातून 13,400 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदेड शहरात अनेक भागांमध्ये पाणी शिरलं असून महापालिकेनं स्थापन केलेल्या निवारा केंद्रात विविध भागातील 309 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत असून नदीकाठच्या गावकऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात 19 मंडळात अतिवृष्टी झाली असून नदी नाल्यांना पूर आला असून अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कुरुंदा या गावास भेट दिली असून 40 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणचे रस्ते तसंच पूल पाण्याखाली गेले आहेत. बीड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून बिंदुसुरा नदीवरचा जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. परभणी जिल्ह्यात 19 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पूर्णा तालुक्यातील चुडावा गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. 25 कुटुंबाची शाळेत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालम तालुक्यात अनेक गावात पुराचं पाणी शिरल्यानं तिथल्या नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
आपले घरी जर पाणी भरलेलं असेल तर आपले जवळची जे काही जिल्हा परिषद शाला आहे किंवा हॉल जे कॉर्पोरेशनने आयडेंटिफाय केलेले आहे अशी सेफ ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा, प्रशासन आपले सोबत आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 75 मिलीमीटर पाऊस झाला. चाकूर शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरलं. अशा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. धाराशिव जिल्ह्यात भूम इथं संगमेश्वर प्रकल्पातून होणारा विसर्ग आणि मांजरा नदीची पाणी पातळी वाढत असल्यानं महसूल यंत्रणेनं या भागाला भेट देऊन पाहणी केली. नदी पात्रालगतच्या सुमारे 25 कुटुंबांचं स्थलांतर करण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी यांनी केलं आहे. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थाननं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थानच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील महिलांसाठी 1,000 साड्यांचं वाटप करण्यात आलं असून विविध प्रकारचं मदतकार्य सुरू आहे. सरकारनं अतिवृष्टीग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना योग्य मदत करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेचे सहसचिव अजित नवले यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. 30 सप्टेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शनं करण्यात येणार असल्याचं नवले यांनी सांगितलं. बीड इथंही नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच सरसकट पीक विमा देण्याची मागणी केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानात आज सिंह, कोल्हा आणि अस्वल या प्राण्यांची प्रत्येकी 1 जोडी दाखल झाली. महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी शेख शाहिद यांनी ही माहिती दिली. बीड जिल्ह्यात बिबट्यानं 6 शेळ्या आणि 2 मेंढ्या मारल्या. वडवणी तालुक्यातील कुपा इथंही घटना घडली. शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची आज मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गरिबांना हक्काचं पक्क घर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध, पंतप्रधानांची ग्वाही. देशभरात 97,000 4G टॉवर्सचं लोकार्पण, राज्यातल्या 9,000 टॉवर्सचा समावेश आणि संततधार पावसामुळे मराठवाड्यातलं जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.